आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामीण भारताचा विकास झाला तरच विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ग्रामीण भारत महोत्सवात प्रतिपादन. नियोजन प्राधिकरणाचं सक्षमीकरण करून त्यांचं कामकाज कंपन्यांच्या धर्तीवर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना. पुणे शहरात महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध विकास कामांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राजगोपाल चिदंबरम यांचं मुंबईत निधन. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटीत भारताचा डाव संपुष्टात, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. ग्रामीण भारताचा विकास झाला तरच आपलं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. ग्रामीण भारत महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी मोदी यांनी ग्रामीण भारत हा विकास आणि संधीचं केंद्र व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. खेड्यापाड्यात राहणाऱ्या भारतीयांना सन्मानाचं जीवन जगता यावं हा प्रयत्न सरकार करत असल्याचं ते म्हणाले. आदिवासी विकासासाठी प्रधानमंत्री जनमन योजना सुरू करण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेबाहेर आलेल्या 25 कोटी नागरिकांपैकी बहुतांश नागरिक ग्रामीण भागातले असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत मंडपम इथं सुरू झालेला ग्रामीण भारत महोत्सव हा भारताच्या ग्रामीण भागातली कला आणि संस्कृती यांचं दर्शन घडवणारा 6 दिवसांचा सोहळा आहे. उद्योजकतेतून महिला सक्षमीकरण यावर महोत्सवात भर देण्यात आला असून ईशान्य भारतावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही विविध विभागांच्या पुढील 100 दिवसात करावयाच्या कामांचा आढावा घेतला. राज्यातल्या विविध नियोजन प्राधिकरणाचं सक्षमीकरण करून त्यांचं कामकाज कंपन्यांच्या धर्तीवर करावं अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या नियोजन बैठकीत दिली. शहरातल्या पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागेल, मात्र यासाठी निधी उभारण्याकरिता नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय शोधले पाहिजेत असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागात विशेषतः मुंबईमधल्या झोपडपट्टी परिसरात कुपोषणमुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी, तसंच अंगणवाडी केंद्रातली स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावीत, त्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावं, नागरी बाल विकास केंद्र तातडीनं सुरू करण्यावर भर द्यावा, अशाही सूचना फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना प्रत्येक टप्प्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या द इनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. एमएमआरडीए क्षेत्रातली सर्व मेट्रोंची कामं पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्यानं तयार करा. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित होतील असं नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. पुणे शहरातील प्रकल्प महापालिका प्रशासनानं वेगानं पूर्ण करावेत. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून त्यावर तातडीने कारवाई करून नागरिकांसाठी रस्ते मोकळे करावेत, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल प्रशासनाला दिला. पुणे शहरात महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची भेट घेतली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मोहोळ बोलत होते. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवून वेगानं काम करू अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत दिली. मुंबईच्या नागरी सेवा सुविधा विषयांबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गोयल बोलत होते. उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांबरोबर नवी दिल्लीत चर्चा केली. शेतकरी आणि बाजारपेठ वेगवेगळ्या राज्यात असतील तर वाहतूक आणि साठवण यांचा अतिरिक्त खर्च केंद्र सरकार उचलेल, असं सांगताना कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या उत्पादन दरात वाढ होत असून शेतकरी सन्मान निधीपोटी 3.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले असल्याचंही चौहान यांनी यावेळी सांगितलं. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत नुकतीच दूरस्थ माध्यमातून चर्चा केली. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कांदा उत्पादक राज्य असून यातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळतं, त्यामुळे कांदा निर्यात मूल्य कमी करण्याची मागणी केल्याचं कोकाटे यांनी सांगितलं. तसंच आधुनिक डिजिटल सर्वेक्षण प्रणाली सुरू करून पीक विमा प्रक्रियेला गती देण्यात यावी या विषयावर देखील चर्चा झाली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. ऐकूया याविषयी आमच्या प्रतिनिधीकडून.
अकोले तालुक्याच्या दुर्गम आणि आदिवासी भागातील तीव्र कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पावलं उचलली आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी स्वयंप्रेरणेने प्रत्येकी 2 तीव्र कुपोषित बालके दत्तक घेतले आहेत. तर तालुका स्तरावरील तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पर्यवेक्षिका, सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस पाटील यांनी प्रत्येकी 1 बालक दत्तक घेतलं आहे. अशा 61 तीव्र कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी हे अधिकारी कर्मचारी गृहभेटी देणार आहेत. तसेच शासन स्तरावरून मिळणाऱ्या आहारा व्यतिरिक्त पौष्टिक आहार पुरवणे, आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करून संदर्भ सेवा पुरवणे, वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी आणि आवश्यक शक्तिवर्धक गोळ्या स्वखर्चाने पुरवणे इत्यादी जबाबदारी हे दत्तक पालक घेतील आणि या तीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी दिली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अहिल्यानगरहून मनोज सातपुते.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 2 फरार आरोपींना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं काल पुण्यात अटक केली. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली. या प्रकरणातील 1 संशयित सिद्धार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या 3 आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती. या सर्व आरोपींना केज इथल्या न्यायालयात काल हजर करण्यात आलं. न्यायालयानं या सर्वांना 14 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित नो युअर आर्मी मेळाव्यामध्ये केंद्रीय संचार ब्युरोचं सैन्यविषयक माहिती देणारं एक दालन उभारण्यात आलं आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट दिली. भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्र आणि माहिती देणारं हे प्रदर्शन आज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या 59व्या अधिवेशनाची काल लातूरमध्ये सांगता झाली. 3 दिवसांच्या या अधिवेशनात युवकांना स्वयंरोजगार करता यावा, तसंच रोजगार निर्मिती आणि उद्योजकतेकडे युवकांचा कल वाढवण्यासाठी सरकारनं धोरण आखावं याबाबत प्रस्ताव संमत करण्यात आले. मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयाची अनेक महाविद्यालये अंमलबजावणी करत नाहीत. राज्य सरकारनं या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असा ठराव देखील या अधिवेशनात संमत करण्यात आला. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ राजगोपाल चिदंबरम यांचं काल पहाटे मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. भारताला अण्वस्त्रसज्ज देश बनवण्यामध्ये चिदंबरम यांचा मोलाचा वाटा होता. देशातल्या दोन्ही अणुचाचण्यांमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. चिदंबरम यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील 5व्या आणि अंतिम सामन्यात भारताचा दुसरा डाव 157 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 161 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. हवामान. राज्यात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रामीण भारताचा विकास झाला तरच विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ग्रामीण भारत महोत्सवात प्रतिपादन. नियोजन प्राधिकरणाचं सक्षमीकरण करून त्यांचं कामकाज कंपन्यांच्या धर्तीवर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना. पुणे शहरात महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध विकास कामांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राजगोपाल चिदंबरम यांचं मुंबईत निधन. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटीत भारताचा डाव संपुष्टात, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचं आव्हान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.